खचे अक्षर शिकायला आली खारुताई, हळूस येऊन बसली खिडकी पाशी. तिला दिसला खजूर, तिला दिसली खारीक, तिला दिसली मोठी खोबऱ्याची वाटी. आईने बशीत दिले खमण आणि खीर, खारुताई खाऊन म्हणे मी खो शिकली. आई हसली खी खी खी, सोहम हसला खू खू खू, बाबा हसला खो खो खो, झाली हसाहसी, झाली हसाहसी.